because you have called or speaking to someone else. You can wait or call again later.
आपण ज्याला कॉल केला आहे तो आता कोणाशी बोलत आहे. आपण प्रतीक्षा किंवा नंतर कॉल करू शकता.
आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अन्य कॉल पर व्यस्त. कृपया प्रतीक्षा करें या कुछ समय पश्चात प्रयास करें. The person you have called is speaking to someone else. Wait or call again later.
आपण ज्याला कॉल केला आहे तो आता कोणाशी. आपण कॉल करत असलेली व्यक्ती उत्तर देते. कृपया थोड्या वेळाने पुन्हा कॉल करा.
The person you are calling is not answering. Please call again later.
आप जिस व्यक्ति को कॉल कर रहे हैं वह अभी कॉल नहीं ले पा रहे हैं. कृपया कुछ समय